ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಹರಿ ಓಂ ಸಾಯೀಶ್ವರಾಯ ವಿದ್ಮಹೆ ಸತ್ಯದೇವಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನಃ ಸರ್ವ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿಃ ಸಹನಾಭವತು ಸಹನೌ ಭುನಕ್ತು ಸಹ ವೀರ್ಯಂ ಕರವಾವಹೈ ತೇಜಸ್ವಿನಾವಧೀತಮಸ್ತು ಮಾ ವಿದ್ವಿಷಾವಹೈ ಜಾತ್ರಿಜೇಯೇತಿ ನಾರಾಯಣಾತ್ ಪ್ರಾಣೋ ಜಾಯತೆ ಮನಃ ಸರ್ವೇಂದ್ರಿಯಾಣಿ ಚ ಖಂಬಾಯುರ್ಜ್ಯೋತಿರಾಪಃ ಪೃಥಿವೀ ವಿಶ್ವಸ್ಯ ಧಾರಿಣೀ ನಾರಾಯಣಾತ್ ಬ್ರಹ್ಮಾ ಜಾಯತೆ ನಾರಾಯಣಾತ್ ರುದ್ರೋ ಜಾಯತೆ ನಾರಾಯಣಾದಿಂದ್ರೋ ಜಾಯತೆ ನಾರಾಯಣಾತ್ ಪ್ರಜಾಪತಯ ಪ್ರಜಾಯಂತೆ ನಾರಾಯಣಾತ್ ದ್ವಾದಶಾದಿತ್ಯಾ ರುದ್ರಾ ವಸವ ಸರ್ವಾಣಿ ಚ ಛಂದಾಗುಂಸಿ ನಾರಾಯಣಾದೇವ ಸಮುತ್ಪದ್ಯಂತೆ ನಾರಾಯಣೇ ಪ್ರವರ್ತಂತೆ ನಾರಾಯಣೇ ಪ್ರಲೀಯಂತೆ ಓಂ ಅಥ ನಿತ್ಯೋ ನಾರಾಯಣಃ ಬ್ರಹ್ಮಾ ನಾರಾಯಣಃ ಶಿವಶ್ಚ ನಾರಾಯಣಃ ಶಕ್ರಶ್ಚ ನಾರಾಯಣಃ ದ್ಯಾವಾ ಪೃಥಿವ್ಯೌ ಚ ನಾರಾಯಣಃ ಕಾಲಶ್ಚ ನಾರಾಯಣಃ ದಿಶಶ್ಚ ನಾರಾಯಣಃ ಊರ್ಧ್ವಶ್ಚ ನಾರಾಯಣಃ ಅಧಶ್ಚ ನಾರಾಯಣಃ ಅಂತರ್ಬಹಿಶ್ಚ ನಾರಾಯಣಃ ನಾರಾಯಣ ಏವೇದಗುಂ ಸರ್ವಂ ಯದ್ಭೂತಯ್ಯಚ್ಚ ಭವ್ಯಂ ನಿಷ್ಕಲೋ ನಿರಂಜನೋ ನಿರ್ವಿಕಲ್ಪೋ ನಿರಾಖ್ಯಾತ ಶುದ್ಧೋ ದೇವ ಏಕೋ ನಾರಾಯಣಃ ನ ದ್ವಿತೀಯೋಸ್ತಿ ಕಶ್ಚಿತ್ ಯ ಏವಂ ವೇದ ಸ ವಿಷ್ಣುರೇವ ಭವತಿ ಸ ವಿಷ್ಣುರೇವ ಭವತಿ ಓಮಿತ್ಯಗ್ರೇ ವ್ಯಾಹರೇ ನಮ ಇತಿ ಪಶ್ಚಾತ್ ನಾರಾಯಣಾಯೇತ್ಯುಪರಿಷ್ಟಾತ್ ಓಮಿತ್ಯೇಕಾಕ್ಷರಂ ನಮ ಇತಿ ದ್ವೇ ಅಕ್ಷರೇ ನಾರಾಯಣಾಯೇತಿ ಪಂಚಾಕ್ಷರಾಣಿ ಏತದ್ವೈ ನಾರಾಯಣಸ್ಯಾಷ್ಟಾಕ್ಷರಂ ಪದಂ ಯೋ ಹ ವೈ ನಾರಾಯಣಸ್ಯಾಷ್ಟಾಕ್ಷರಂ ಪದಮಧ್ಯೇತಿ ಅನಪಬ್ರುವತ್ ಸರ್ವಮಾಯುರೇತಿ ವಿಂದತೆ ಪ್ರಾಜಾಪತ್ಯಗುಂ ರಾಯಸ್ಪೋಷಂ ಗೌಪತ್ಯಂ ತತೋ ಮೃತತ್ವಮಶ್ನುತೆ ತತೋ ಮೃತತ್ವಮಶ್ನುತ ಇತಿ ಯ ಏವಂ ವೇದ ಪ್ರತ್ಯಗಾನಂದಂ ಬ್ರಹ್ಮ ಪುರುಷಂ ಪ್ರಣವಸ್ವರೂಪಂ ಅಕಾರ ಉಕಾರ ಮಕಾರ ಇತಿ तानेकधा समभरत्ततेतदोमिति यमुक्त्वा मुच्यते योगी जन्म संसार बन्धनात् ॐ नमो नारायणायेति मन्त्रोपासकः वैकुण्ठ भुवन लोकम् गमिष्यति तदिदम् परम् पुण्डरीकम् विज्ञानघनम् तस्मात् तदिदावन्मात्रम् ब्रह्मण्यो देवकी पुत्रो ब्रह्मण्यो मधुसूदनो सर्वभूतस्थमेकम् नारायणम् कारणरूपमकार परब्रह्मो एतदधर्वशिरो योधीते प्रातरधियानो रात्रिकृतम् पापम् नाशयति सायमधियानो दिवसकृतम् पापम् नाशयति माध्यन्दिनमादित्याभिमुखो धियानः पञ्चपातकोपपातकाः प्रमुच्यते सर्ववेदपारायण पुण्यम् लभते नारायण सायुज्यमवाप्नोति नारायण सायुज्यमवाप्नोति य एवम् वेद इत्युपनिषत् सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यम् करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः धारा पुरस्ताद्यमुदा जहार शक्रप्रविद्वान् प्रविशश्चतस्रः तमेवम् विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था अयनाय विद्यते सहस्रशीर्षम् देवम् विश्वाक्षम् विश्वशम्भुवम् विश्वम् नारायणम् देवमक्षरम् परमम् पदम् विश्वतः परमान्नित्यम् विश्वम् नारायणगुम् हरिम् विश्वमेवेदम् पुरुषस्तद्विश्वमुपजीवति पतिम् विश्वस्यात्मेश्वरगुम् शाश्वतगुम् शिवमच्युतम् नारायणम् महाज्ञेयम् विश्वात्मानम् परायणम् नारायण परो ज्योतिरात्मा नारायण परः नारायण परम् ब्रह्म तत्त्वम् नारायण परः नारायण परो ध्याताध्यानम् नारायण परः यच्च किञ्चिज्जगत् सर्वम् दृश्यते श्रूयतेऽपि वा अन्तर्बहिश्च तत्सर्वम् व्याप्य नारायणस्थितः अनन्तमव्ययम् कविगुम् समुद्रेऽन्तम् विश्वशम्भुवम् पद्मकोशप्रतीकाशगुम् हृदयम् चाप्यधोमुखम् अधो निष्ठ्यापि तस्यान्ते नाभ्यामुपरि तिष्ठति ज्वालमालाकुलम् भाति विश्वस्यायतनम् महत् सन्ततगुम् शिलाभिस्तुलम् भत्या कोशसन्निभम् तस्यान्ते सुशिरगुम् सूक्ष्मम् तस्मिन् सर्वम् प्रतिष्ठितम् तस्य मध्ये महानग्निर्विश्वाचिर्विश्वतो मुखः सोऽग्रभुग् विभजन् तिष्ठन्नाहारमजरः कविः तिर्यगूर्ध्वमदशायि रश्मयस्तस्य सन्तता स संतापयति स्वं देहमापादतलमस्तकः तस्य मध्ये वह्निशिखा अणीयोर्ध्वा व्यवस्थितः नीलतो यदमध्यस्ताद्विद्युल्लेखे वभास्वरा नीवारशूकवत्तन्वी पीताभास्वत्यनुपमा तस्याः शिखाया मध्ये परमात्मा व्यवस्थितः स ब्रह्मः स शिवः स हरिसेन्द्रः सोऽक्षरः परमस्वराट् ऋतगुम् सत्यम् परम् ब्रह्म पुरुषम् कृष्ण पिङ्गलम् ऊर्ध्वरेतम् विरूपाक्षम् विश्वरूपाय वै नमो नमः नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् हिरण्यवर्णाम् हरिणीम् सुवर्णरजतः सजा चन्द्राम् हिरण्मयीम् लक्ष्मीम् जातवेदो महावह ताम् महावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनी यस्याम् हिरण्यम् विन्देयम् गामश्वम् पुरुषानहम् अश्वपूर्वाम्रतमध्याम् हस्तिनादप्रबोधिनी श्रियम् देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम् ताम् सोऽस्मिताम् हिरण्यप्राकारामार्द्राम् ज्वलन्तीम् तृप्ताम् तर्पयन्तीम् पद्मे स्थिताम् पद्मवर्णाम् तामिहोपह्वये श्रियम् चन्द्राम् प्रभासाम् यशसा ज्वलन्तीम् श्रियम् लोके देवजुष्टामुदाराम् ताम् पद्मिनीमीम् शरणमहम् प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यताम् त्वाम् वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिः तव वृक्षोऽध बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उभैतु माम् देव सखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिम् ददातु मे क्षुत्पिपादामलाञ्ज्येष्ठामलक्ष्मीम् नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिम् च सर्वा निर्णुद मे गृहात् गन्धद्वाराम् दुराधर्षाम् नित्यपुष्टाम् करीषिणी ईश्वरीगुम् सर्वभूतानाम् तामिहोपह्वये श्रियम् मनसः काममाकूतिम् वाचः सत्यमशीमहि पशूनाम् रूपमन्नस्य महिश्रीर्षयताम् यशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम श्रियम् वासय मे कुले मातरम् पद्ममालिनी आपसृजन्तु स्निग्धानि चिक्ली तव स मे गृहे निच देवी मातरम् श्रियम् वासय मे कुले आद्राम् पुष्करिणीम् पुष्टिम् पिङ्गलाम् पद्ममालिनीम् चन्द्राम् हिरण्मयीम् लक्ष्मीम् जातवेदो महावह आद्राम् यः करिणीम् यः ಷಷ್ಟಿಂ ಸುವರ್ಣಾಂ ಹೇಮ ಮಾಲಿನೀಂ ಸೂರ್ಯಾಂ ಹಿರಣ್ಮಯೀಂ ಲಕ್ಷ್ಮೀಂ ಜಾತ ವೇದೋ ಮಹಾವಹ ತಾಂ ಮಹಾವಹ ಜಾತ ವೇದೋ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮನಪಗಾಮಿನೀ ಯಸ್ಯಾಂ ಹಿರಣ್ಯಂ ಪ್ರಭೂತಂ ಗಾವೋ ದಾಸ್ಯೋಶ್ವಾ ವಿಂದೇಯಂ ಪುರುಷಾನಹಂ ಓಂ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಚ ವಿದ್ಮಹೆ ವಿಷ್ಣು ಪತ್ನೀ ಚ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಸ್ವಸ್ತಿ ಪ್ರಜಾಭ್ಯ ಪರಿಪಾಲಯಂತ ನ್ಯಾಯೇನ ಮಾರ್ಗೇಣ ಮಹೀ ಮಹಿಷಾಃ ಗೋಬ್ರಾಹ್ಮಣೇಭ್ಯ ಶುಭಮಸ್ತು ನಿತ್ಯಂ ಸಮಸ್ತ ಲೋಕಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಸಮಸ್ತ ಲೋಕಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಸಮಸ್ತ ಲೋಕಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು